93.5 Red FM war morning number 1 मध्ये रियो ऑलिंपिक्स 2016 सगळी अशी आहे ना निराशा निराशा पदरी पडतीये. काल बऱ्याच एक्सपेक्टेशन्स होत्या सगळ्यांना. अभिनव बिंद्राकडून एक्सपेक्टेशन्स होत्या, गगन नारंगकडून एक्सपेक्टेशन्स होत्या, आणि त्यातल्या त्यात अभिनव बिंद्राकडून तर इतिहास रचतो की काय बुवा असं एकूण म्हटलं जात होतं. गोल्डन बॉय त्याला म्हटलं जातं अभिनव बिंद्राला. आणि अखेरचा ऑलिम्पिक सामना, अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्याच्यासाठी, त्यामुळे तो इतिहास रचेल असं एकूण वाटत होतं. पण कांस्य पदक त्याचंसुद्धा हुकलं. एकूणच स्पर्धेमध्ये कायम राहण्याचा त्याने बराच प्रयत्न केला. सुरुवात तशी गगन नारंगचीसुद्धा चांगली झाली होती, पण पात्रता फेरीतच त्याला बाहेर पडावं लागलं, माघार घ्यावी लागली, कारण पुढचा परफॉर्मन्स खूप काही सॅटिस्फॅक्शन देणारा नव्हता. 23व्या स्थानावर होता तो पात्रता फेरीमध्ये. अवघड आहे काय ना, असं कसं तरीच होतं ना या सगळ्या गोष्टी वाचले की अरे बाप, म्हणजे ती सगळी अशी लिस्ट समोर असते आणि त्यामध्ये कुठल्या देशाला किती सुवर्ण मिळाली, किती रौप्य मिळाली, किती कांस्य पदकं मिळाली, ती सगळी यादी असते आणि आपल्या देशाचं नाव असतं तुम्हाला वाचता येत नाही. होईल होईल होईल, एक्सपेक्टेशन्स संपवून नका टाकू. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर रुद्राय तुमच्यासोबत. थोडाच वेळ चार ट्रॅक्स येत आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.